बेथलेहेम गावी योसेफ व मरिया यांना जावे लागले. गावात माणसांची खूप गर्दी होती, त्यामुळे तेथे अजिबात जागा नव्हती. त्यांना गोठ्यात राहावे लागले. त्या ठिकाणी मरियेने येशू बाळाला जन्म दिला. त्या रात्री काही धनगरांना देवदूत प्रगट झाला. जवळच शेतामध्ये हे धनगर आपल्या मेंढरांना राखीत होते. देवदूताने त्यांना बेथलेहेमात झालेला येशूचा जन्म सांगितला. त्यानंतर आकाशात अनेक देवदूत देवाची स्तुती करीत व गीत गात प्रगटले. तारणाऱ्याला पाहण्यासाठी ते धनगर गेले.